भैया मला एक गोष्ट सांग ना, की आपण असा विचार करतो की अरे हे पॉडकास्ट वगैरे आत्ता आता इंडियात आलं पाहिजे गुगलचं ॲप, तुला काय वाटतं की जे यूट्यूब किंवा फेसबुक वगैरे याच्या कंपॅरिझनमध्ये पॉडकास्ट किती चालतं किंवा चालू शकतं?
पॉडकास्ट म्हणजे काय पॉडकास्ट म्हणजे काय स्क्रिप्टेड काय नाही, फक्त गप्पा मारा तुम्ही रँडम.
बरोबर.
आपण जसं माझं जिथे एक व्यक्ती बघणार, ऍक्च्युली पॉडकास्ट म्हणजे फक्त ऐकणार. ज्यांनी हा शो कोणता होता, इलॉन मस्क सिगरेट फुकताना होता पाहिजे, तो ऍक्च्युली 2.5 तासाचा पॉडकास्ट आहे. युट्यूबरचं नाव नाही माहिती, पण तो लई फेमस आहे पॉडकास्ट. 2 का 3 मिलियन सबस्क्राईबर पॉडकास्ट म्हणजे असं. आणि जे गुगल पॉडकास्ट वगैरे म्हणतात ते कशामध्ये मोडत आहे माहिती आहे का? कोणीतरी बातमी देत आहे तिथं, टेक टॉक तिथं अपलोड केलेले आहेत, मुव्हीज तिथं, बुक्स तिथं, त्याच्यापेक्षा शो तिथं ऑडिओ ऐकण्यापेक्षा शो व्हिडिओ बघतात लोक.
हा म्हणजे असं काही नाही कंपल्शन की बा पॉडकास्ट हा फक्त ऑडिओ.
पॉडकास्ट म्हणजे काय,
जस्ट लिसन. हा म्हणजे टॉक अँड लिसन बस.
आता 4 लोक तुझ्या समोर बसलेले आहेत, तू खाली पाहून सुद्धा ते बोलू शकतो, ऐकू शकतो.
बरोबर.
म्हणजे व्हिडिओ राहील तरी काही प्रॉब्लेम ना.
बरोबर.
मला माहिती लोगन पॉल बसला, 2-3 बसलेले तेच गप्पा मारत आहे. मी माझं काम बी करणार नाही कधी बसलो.
हा
म्हणजे आपण त्या दिवशी केली होती, पण पॉडकास्ट करत होती 4 जणांची.
बरोबर.
मग तिला गरजेचं नाही की आपल्याला बघितलं पाहिजे, निदान काम करत मी बोलू शकतो असं. मग तुझी पॉडकास्ट आहे ना, जनरली गप्पा मारू शकतो कुठल्याही सब्जेक्टवर युट्यूबवर. मला असं वाटतं, माझं असं.
आणि पण या म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे तरी पण एक पॉडकास्टचा जो ऑडियन्स आहे आपल्याकडे, पॉडकास्टचा ट्रेंड तेवढा नाही इंडियामध्ये, नाही
नाहीये.
आणि मग त्यातल्या
त्यात गुगल पॉडकास्ट आहे.
हा, कारण एक ऍक्च्युली काय माहिती का, मला पॉडकास्ट या शब्दाविषयी थोडीशी क्युरियोसिटी होती, कधीतरी ऐकलेलं होतं. कारण ऍपल जेव्हा इव्हेंट करायचं ऍपलच्या, तेव्हा कधीतरी पॉडकास्ट ऍप बद्दल बोलायचं. आणि मग एकाएकी ते असं पॉडकास्ट बद्दल बोलायचे. आणि मग त्या दिवशी ते गुगल पॉडकास्ट ऍप आलेलं होतं का, म्हटलं अरे हाय काय आहे काय, नंतर ऐकलं लक्षात आलं की ते एक प्रकारचं डिजिटल कस्टमाइज रेडिओ म्हणजे हे पाय पॉडकास्ट म्हणजे ऍक्च्युली. इन शॉर्ट काय माहिती आहे का, की तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनलच ते, फक्त त्याच्यावर व्हिडिओ नाही आहे, त्याच्यावर ऑडिओ आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं ना, काही लोकांना नाही स्वतःचे चेहरे दाखवायला आवडत, पण त्यांच्या आवाजात जादू असते.
ऑडिओला एक म्हणजे ऑडियन्स तितका मॅच्युअर पाहिजे.
बरोबर.
नुसतं ऐकण्यामध्ये काय आणतं, रेडिओ मध्ये काय पाहिजे.
हा तेच
मॅच्युअर ऑडियन्स पाहिजे. पप्पांना विचारलं ना गुगलचा, असं म्हणजे भारी आहे डाऊनलोड करून दिली.
तू काकांना पॉडकास्ट टाकून दिलं, मी आबांना पण पॉडकास्ट टाकून दिलं.
लोकांना मॅच्युरिटी की आवाजावर पण आपल्याला नाही होत ना, आपल्याला काय नाही यार व्हिडिओ पाहिजे का
नाही. आणि ऑलवेज असं नाही की यार व्हिज्युअलच
दिखावा पाहिजे असं.
हा व्हिज्युअलच सगळं,
मॅच्युअर ऑडियन्स पाहिजे.
तर असं ते आहेच बघा एक प्रकारे. आणि तुला काय वाटतं साधारणतः, म्हणजे एक
आता पॉडकास्टचे आपण डिफिनेशन बघूया ना काय.
हा चालेल. मग मला काय वाटतं माहिती का, पण एक माझं ऑब्झर्वेशन आहे की ना आपल्याकडे ऍक्च्युली काय माहिती का,
व्हॉट इज मीन बाय पॉडकास्ट.
आपल्याकडे ऍक्च्युली इश्यू काय माहिती का, पॉडकास्ट बद्दल जे कंटेंट बनलं पाहिजे ना, ज्या क्वालिटीचं कंटेंट, म्हणजे क्वालिटीचं नाही म्हणतात पण ज्या विषयानं. आता बघ युट्यूबवर एवढं सगळं ऑडियन्स जातं, युट्यूबवर सगळ्या प्रकारचं कंटेंट जातं, युट्यूबवर व्हायरल कंटेंट जातं, युट्यूबवर एखादी स्टोरी चांगली जाते, युट्यूबवर एखादी रेसिपी जाते. पण मग आपल्याकडे इश्यू काय माहिती का, आपल्याकडे पॉडकास्ट तसे नाही बनलेले. आता मी आता गुगलचं जे पॉडकास्ट होतं, 2-3 चॅनल्स बघितलेत ना मी त्याच्यावर. आता ते हिंदीवालं एक चांगलं होतं, नाही नाही ते रेट्रोवालं नाही का, त्याच्यावर गाणं लागायचे, ते सारे गमचं होतं. पण मराठीत जर पॉडकास्ट बघितले ना, तर आता एक ते स्टोरी टेल कट्टा म्हणून आहे, ते चांगले पॉडकास्ट करतात. प्लस अजून 2-3 आहेत जे खूप चांगले पॉडकास्ट करतात. पण म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल आता आपण ट्रेकला गेलेलो होतो, रामशेतच्या ट्रेकला. रामशेतच्या ट्रेकला गेल्यानंतर आपण आपला जो अनुभव आहे हा आपण व्लॉगमधनं दाखवला, पण एक वेगळा पण अनुभव असतो जो ऑडिओमधनं येऊ शकतो. आता विचार कर, जर एक प्रॉपर एडिटिंग होती व्हिडिओसाठी, तशीच जर एडिटिंग ऑडिओसाठी झाली, म्हणजे आता एक्झाम्पल बघ की आपण इथून निघालो,
याला गेलो काही माहिती काही नाही, फक्त याच्याकडे मोबाईल आणि कॅमेरा.
बरोबर.
हा आरामशीर शूट करून आणू शकतो, त्याला एडिट केला जाऊ शकतो.
बरोबर.
ओके. पण त्याला काही नसताना तो व्लॉग बनवू शकतो. ओके. पण त्याला सांगितलं आता पॉडकास्ट तयार कर
तो नाही बनवू शकत
पण पॉडकास्टला म्हणजे त्या स्किलचा अनुभव असतो.
हा बरोबर.
व्लॉग किंवा फोटो काढायला कोणी करू शकतो, मी करू शकतो, पंकज कोणी करू शकतो, पण पॉडकास्टला तो माणूस जो स्टोरी टेल करू शकतो,
स्टोरी टेल करू शकतो.
म्हणजे मी त्याच्या व्हिडिओ बघेल की रामशेष असा दिसतो. प्रत्येकाचं काम नाही, पॉडकास्ट हा डिस्ट्रीब्युशन मीडिया आहे प्रत्येकासाठी.
बरोबर. तो एक इमॅजिनरी मीडिया आहे ज्याच्यामध्ये.
इमॅजिनरी म्हणजे कसं, युट्यूबला कसं आहे 50 अपलोडर आहे 100 डिस्ट्रीब्युट 100 व्ह्यूअर्स
आहे.
हा रेशो पकडला तर पॉडकास्ट 10 अपलोडर आहे आणि 100
लिसनर्स.
म्हणजे तिथं ब्रॉडकास्टची संख्या मॅटर नाही,
संख्या
क्वालिटी
मॅटर करते.
युट्यूबला पाहतो आपण किती कचरा झाला.
तेच
पॉडकास्टला
कचरा नाही होऊ शकत.
त्याच्यामुळे पॉडकास्ट आहे का, ज्याला भावेल ना तो त्याचा वापर.
आणि तू एक साधा विचार करणार, म्हणजे मी एक दोन पॉडकास्ट होता, एक मुसाफिर नावाचं पॉडकास्ट चॅनल होतं, त्याच्यावर मी ते पॉडकास्ट ऐकलेलं ना. तो व्यक्ती काय करतो माहिती का, ट्रॅव्हल जे एक्सपिरियन्सेस आहेत ना ते पॉडकास्ट म्हणतो ऐकवतो, काही काही लोकांशी बोलतो की तुमचे ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस कसे होते. मी त्याच्यातला फक्त हरिहरगडचा ट्रॅव्हल पॉडकास्ट ऐकला होता, मला इतका आवडला होता. कारण आता हरिहरला आपण तर जाऊन आलेलो होतो, पण मी डोळे बंद करून फक्त इमॅजिन करत होतो. त्याने त्याच्यामध्ये ते साऊंड इफेक्ट्स वगैरे असं सगळं टाकलेलं होतं. मला क्षणभर काय वाटलं माहिती आहे का, की लहानपणी ना आबांनी मला कॅसेट आणून दिलेली होती. ती होती म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवनचरित्रातले छोटे छोटे प्रसंग एका अशा कथेच्या स्वरूपात होते, लहान मुलांसाठी जे बनवले. त्याच्यामध्ये मला हिरकणीचा प्रसंग आठवतो, म्हणजे हिरकणी जेव्हा हिरकणीचा बुरुज चढून जाते, तिला आपलं बुरुज उतरून जाते, आणि जेव्हा तिला तिच्या मुलासाठी जायचं असतं, ते एकूण जो प्रसंग दाखव म्हणजे ज्या पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे. ॲक्च्युली मला असं लक्षात येतं, पॉडकास्ट हे फार आधीपासून होतं कॅसेट्स वगैरे या फॉर्मॅटमध्ये, कारण मी ती तो जो हिरकणीचा प्रसंग मी ज्या पद्धतीने ऐकलेला आहे ना, म्हणजे आजसुद्धा मी रायगड पहिल्यांदा जेव्हा बघितला होता त्याच्यापेक्षा वेगळा रायगड मी इमॅजिन केलेला होता खूप चांगल्या पद्धतीचा. कारण मी जेव्हा ती कथा लहानपणी पहिल्यांदा ऐकत होतो तेव्हा म्हणजे असं ज्या पद्धतीने मला ते म्हणजे तो रायगडाचा कडा होता आणि तो वाऱ्याचा गोंगाटाचा आवाज जो व्हीएफएक्स म्हणजे त्या एसएफएक्स मध्ये टाकलेला होता.
पॉडकास्ट म्हणजे काय माहिती, आपल्या आजीने सांगितलेली गोष्ट,
आजीने सांगितलेली गोष्ट एक्झॅक्टली.
आजी जे सांगते जे आपण इमॅजिनेशनला पॉवर भयानक असते.
खरंच
ती एकदा तुम्ही स्वतःच वर्ड तयार करताना फिरत ना सुद्धा, त्याच्यामुळे तुला बोलतो की त्याला ऑडियन्स आहे का नॅचरल पाहिजे, ज्याने ते अनुभवलेलं आपल्या वडिलांनी रेडिओवर गाणे अनुभवलेले त्यात.
खरंच
त्यांना माहिती म्हणजे ऑडिओ मध्येच एवढा बेकार फॉर्मॅट भेटतोय, टेक टॉक भेटतात वगैरे ते लगेच असं होते.
खरंच
त्याला एक पॉवर लागते. आता व्हिडिओचा जमाना झालेला
आहे,
लोकांना ते ऍक्सेप्ट होत नाही, काहीतरी पाहिजे. बॅकग्राऊंडला कोणी बोलतोय त्यांना सहनच होत नाही.
खरंच
त्यांना वाटतं की असं. पॉडकास्टची डेफिनेशन काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑडिओ इन डिफरंट फॉर्मॅट, डिजिटल फॉर्मॅट.
एक्झॅक्टली. पॉड काढला म्हणून मला ऍक्च्युली कन्फ्युजन होतं की ऍपलने आयपॉडच्या नावा आयपॉड नाव काढलं असं. आता लक्षात येते पॉडच मुळात ऑडिओशी रिलेटेड शब्द असेल.
डिस्ट्रीब्युशन
ऑफ ऑडिओ
किंवा एमपी कोणत्या.
बरोबर आहे. एक्झॅक्टली.
त्याला तू असं क्लेम नाही करू शकत की तुम्ही सगळ्यांनी पॉडकास्ट ऐकता. तुला मजा येते ना.
तुला काय वाटतं आणि अजून एक म्हणजे असं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून असं विचारतोय की जर असं पॉवरफुल एक चॅनल बनतंय समजा पॉडकास्टमध्ये मराठीमध्ये. आता ठीक आहे लोकांपर्यंत लोकांना माहिती नाही की पॉडकास्ट ॲक्च्युली कशा पद्धतीने. आता युट्यूबवर खूप मोठा ऑडियन्स आहे त्याच्यामुळे लोक युट्यूबवर पॉडकास्ट टाकतात. पण सपोज जर एक वेगवेगळ्या फॉर्म असा गुगल पॉडकास्ट जसं आहे गुगल
पॉडकास्ट मला काय वाटलं माहितीये का, मी जेव्हा त्यांची कादंबरी ऐकलं ना पॉडकास्टवर तिथे नाही का बेसिक इमोशनचे साऊंड इफेक्ट दिले पाहिजे आणि बॅकग्राऊंड साऊंडचा एक चार्ट दिला पाहिजे की तुम्हाला एक्साइटमेंट पाहिजे का नॉवेल टाईप पाहिजे का मेडिटेशन टाईप पाहिजे का पार्टी टाईप पाहिजे. एक बॅकग्राऊंडला प्ले करायचं बोलत जायचं तुम्हाला वाटत ओ माय गॉड लगेच एक बटन दाबायचं. डिस्ट्रीब्युशन असं झालं पाहिजे.
बरोबर.
एक मिनिट.
तर एकूणच मला असं तुला म्हणायचं आहे की मी एक जस्ट ट्राय करत होतो एक पहिला पॉडकास्टचा एपिसोड रेकॉर्ड करण्याची. 9:36 38 सेकंद 39 सेकंदाचा एपिसोड रेकॉर्ड झालेला आहे आणि ट्राय करू आपण तो गुगल पॉडकास्टला टाकण्याचा.
अरे बेस्ट. आता काय म्हणतो आपलं चॅटिंग होती ते झालं.
येस.